नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. या टप्प्यात 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर आणि रामटेक या 5 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 19.17% मतदान झालं. सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारांसह नामवंत व्यक्तींनी मतदान केलं. यामध्ये महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी, महाविकास आघाडीचे विकास ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे, भाजप उमेदवार सुनील मेंढे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत नागपूर मतदारसंघात 17.53%, भंडारा गोंदियात 19.72%, चंद्रपूरमध्ये 19%, गडचिरोली चिमूरमध्ये 24.65%, तर रामटेक मतदारसंघात 16.15% मतदान झालं. दरम्यान नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. रामटेक तालुक्यात कट्टा इथल्या एका मतदान केंद्रावर बांबू तसंच वन आधारित संकल्पना साकारण्यात आली आहे. तर नागपूर इथल्या सरस्वती विद्यालयातल्या मतदान केंद्रावर विविध वस्त्र उद्योगातल्या हातमागांचं कापड तसंच कलाकृतीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. गडचिरोली शहरात नव मतदार दिव्यांग वृद्ध मतदारांना मतदार रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात 94 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. पंतप्रधान तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी वर्धा जिल्ह्यात तळेगाव इथं प्रचारसभा होणार आहे. महायुतीचे खासदार रामदास तडस तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मोदी यांची उद्या 20 एप्रिलला नांदेड आणि परभणी इथं प्रचारसभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धाराशिव इथं रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तत्पूर्वी त्यांनी धाराशिव इथल्या शमशुद्दीन ख्वाजा दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या युवा कर्मचाऱ्यांकडे मतदान केंद्राचं संपूर्ण नियंत्रण सोपवण्यात आलं आहे. युवा कर्मचारी नियुक्त असलेली एकंदर 450 मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया, जबाबदारी आणि खबरदारीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 39 मतदान केंद्रांचं नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे देण्यात आलं आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी काल अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि लातूर विधानसभा क्षेत्रात स्थिर निगराणी पथकांना भेट देऊन तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. तसंच त्यांनी उदगीर आणि निलंगा इथं निवडणूक खर्चविषयक पथकांची आढावा बैठक घेऊन प्रत्येकाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. अहमदनगर आणि नाशिकच्या जलसंपदा विभागातल्या 2 महिला अभियंत्यांना 62,000 रुपये लाच घेताना अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. राहुरी तालुक्यातल्या कामासाठी त्यांनी कंत्राटदाराकडून बिलाच्या 18% इतक्या लाचेची मागणी केली होती. यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं. उन्हाळी सुट्ट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड पनवेल नांदेड विशेष गाडीच्या 40 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. नांदेड पनवेल ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी 22 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड इथून सुटेल, तर परतीच्या प्रवासात ही गाडी दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल इथून सुटेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.